इहो आहे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो त अचो प्रोग्राम बुधूं उम्मीद जो सड। साथियों आऊं अवां जी मेज़बान नौशी नमजद अवां जी खिदमत में हाजिर आहियां। मुझी तरफा अवां सबनी के सलाम कबूल थिए। उम्मीद आहे त अवां सबनी खुदा ताला जे फजलो करम सां ठीक हुंदा। त साथियो हिन खां पहिरें त अॼु जो प्रोग्राम शुरू थिए पहिरें प्रोग्राम जी तफ़सील ॿुधी वठो। प्रोग्राम जो आगाज़ हिकु रुहानी गीत सां कंदासूं ऐं इन्हीअ खां पोइ ॿारनि जे लाइ बाइबल कहाणी पेश कई वेंदी ऐं साथियो इन्हीअ खां पोइ ख़ुदा ताला जो ख़ादिम यूनस भट्टी बाइबल मुक़दस मां ख़ुदा ताला जो कलाम पेश कंदा ऐं आख़िर में हिकु रुहानी गीत पेश कयो वेंदो। साथियो उमेद आहे त अॼु जे प्रोग्राम जे करे अव्हां सभई ख़ुदा खां बरकत हासिल कंदा। त अचो प्रोग्राम जो आगाज़ हिन रुहानी गीत सां कयूं था।
समझे
اواں سبنی کے خدا تعالی جے نالے ماں مجھے طرفا سلام قبول تھی۔ پیارے بارو ہانے وقت آئے تا اساں بائبل کہانی بدھوں۔ امید آئے تا اواں کے اج جی بائبل کہانی پسند دی، تا اچو پیارے بارو بائبل کہانی بدھوں۔ پیارے بارو اج جی بائبل کہانی بائبل جے نو عہد نامو لوکا جی کتاب ماں ہے۔ پیارے بارو ہکڑے ڈی کے فریسی صدوقی ائی شریعت جا عالم عیسیٰ جی تعلیم بدھن لائے آیا۔ ہتے انن کے ایہو ڈسے تمام برو محسوس تھیو تا چور کوڑا ڈنگا ائی بد اخلاق مانو عیسیٰ گڈ بیٹھا ہن۔ سو ہو شکایت کرن لگیا تا عیسیٰ کے موزیز یہودین سا گڈ ایڑا گناہگارن کے نا ویہارن گرجے، نہ کہ ورے کھیس انن سا گڈ کائن گرجے۔ عیسیٰ انن جے سس پس بدھے ورتے، سو کیے چیا تا فرض کریو تا جے کڈھے اواں ماں کے ایک سور ریڈو ہوجن، ہکڑے رات اواں کے معلوم تھیے تو تا انن ماں ہکڑو گیٹو کم آہے، پوئے چھا اواں ایہو سوچندے وجے پینجے بسترے ماں سمئی پوندا تا ہکڑو ہی گیٹو کم آہے۔ پیارے بارو ایہا کا فکر جی گال آہے چھا؟ نا، اواں ایہ ہرگز نہ کندا، بلکہ جترو اواں کا تھی سگندو اواں کوشش کرے انن کے گولیندا رہندا، ایس تائیں جو ایہو اواں کے لبے پوے، پوئے اواں ڈاڈی خوشی وجا انن کے موٹائے آنے واڑے ماں چھڑیندا۔ اواں پینجے پڑوسین کے دعوت ڈیندے، پینجی خوشی ماں شریک کندا، چالائے جو اواں جو ویجل گیٹو لبی پیو آئے۔ ایسا ودیک چین تا انہی طرح خدا مانن بابت محسوس کرے تھو، عرش عظیم تے انن 99 مانن جے کے اگ مائی خدا جا تابیدار آہن، تا کا ودیک خوشی انہیں کیڑے گناگار مانو جی نمٹائی سا خدا ڈاہی موٹے اچن تے تھیے تھی۔ پترس پن ایہو ضروری سمجھو تا وہ ایہا گال سکھے تا خدا کیے پینجے بندن سا پیش اچے تو۔ پیارے بارو ہکڑے ڈی ہن عیسیٰ مسیح کا پوچھیو تا، خداون جے کڈھیں کو منہ سا برے نمونے سا پیش ایندو آ رہے تا آؤں کیترا دفعہ بخشے چھڈیاں؟ چھا 7 دفعہ بخشے چھڈیاں؟ خداون عیسیٰ چیو تا نا، پترس 7 دفعہ نا بلکہ 77 دفعہ تائیں تو کھیس بخشندو رہے۔ ہی مثال بدھ کرے ہکڑے بادشاہ جا ہک نوکر ڈائیں کروڑن چاندی جا سکا قرض ہویا، سو ہن حکم ڈنو تا ہن نوکر سندس زال ائی بارن کے غلامن طور وکنے رقم وصول کئی وئی، پر ایہو نوکر بادشاہ جے پیرن تے کرے پیو ائی کے کھیس رحم لائے چلائن لگیو۔ پیارے بارو بادشاہ کے متس رحم اچھی ہوئیو، سو کھیس سمورو قرض بخشے چھڈیا۔ ایہو نوکر باہر نکتو تا پینجو ہک ساتھی نوکر ملیس، جہیں ڈاہیں ہن جا کچھ چاندی جا سکا قرض ہویا، ہن ہنے کے گچے کھاں وجھے ورتو آئی پیسن جے گھر کندے چائز تا منہ کے ہانے جو ہانے پیسہ ڈے۔ پیارے بارو ہن جے ساتھی نوکر کھیس لیائندے چیو تا، مہربانی کرے مکھے کچھ مہلت ڈیو، جلدے ہی تنجو قرض واپس کندس۔ پر پہرے نوکر انہیں غریب نوکر جی ہک بنا بدھی ائی جیل ماں وجھرائس۔ پیارے بارو جڈے بادشاہ کے انہیں گال جی خبر پئی تڈے ہو ڈاڈو کاوڑیو، ہن ہنے بچھڑے نوکر کے گرایو، چیو تا منہ تو کے کروڑن چاندی جا سکا بخشے چھڈیا، پر تو ہن جا تھوڑا پیسہ با معاف نہ کیو، انہیں کرے ہانے تو کھے جیل موکلیاں تو جیس تائیں تو مجھو سمورو قرض ادا نہ کندئی تیس تائیں اتے ہی رہندو۔ پیارے بارو عیسیٰ مسیح ودیک فرمایو تا، یاد رکھو خدا اوہاں کے تیس تائیں ہرگز معاف نہ کندو جیس تائیں اوہاں پہنجی سچے دل سا ہک بے کے معاف نہ کندا۔ پیارے بارو ہن کہانی سا تواں ایہو ضرور سکھندا ہویا کہ جے کرے اساں جا عیسیٰ مسیح اساں کے پینجے گناہوں جی معافی ڈیندو آ، ایئں اساں با ایک با کے معاف کرے چھڈیو۔ آؤں امید کندی آں कि तव्हां खे ई कहानी बेहद पसंद आई हूंदी।
दोस्तो पढ़ूं था ज़बूर हिकु। सचारन जी राह। सभागा आहिन उहे माण्हू जेकी बरन जी सलाह ते नथा हलन, हुए गुनाहगारन जी राह ते कदम नथा रखन, नकी उहे कदें टोकबाज़न जी महफिल मंझ वेहन था, उल्टो हुनन खे खुदावन जी शरीयत ते अमल करण सां खुशी मिले थी। उहे डींह तोड़े रात संदस ई शरीयत ते ध्यान था लगाइन, उहे उन्हें वण मिसल आहिन जेकी नहर जे कप ते लगल हुजे, जेको पंहिंजे वक़्त ते मेवो ॾे थो ऐं जंहिंजो पन बि नथो कुमाइजे। बेशक हू जेकी बि कनि था तंहिंमें कामयाब थींदा, पर बुछड़नि जी हालत अहिड़ी नाहे। उहे बुह वांगुरु आहिनि जंहिंखे वाओ उॾाए खयो वञे। बेशक बुछड़ा माण्हू अदालत में बीही की न सघंदा, न कि गुनाहगारनि खे सचारनि जी महफ़िल में का जाइ मिलंदी। सचारनि जी राह जी खुदावंद पाण संभाल करे थो, पर बुछड़ा जंहिं राह ते हलनि था सा बर्बादीअ ॾांहुं थी वञे। आमीन।
अॼु दुनिया में तमामु घणा माण्हू रुहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में ख़ुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि, ऐं ख़ुशख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिर करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं, जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इनचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामईन, तव्हां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
साइमीन, मुंहिंजी तरफ़ां अव्हां सभिनी खे ख़ुदा ताला जे बाबरकत नाले में सलाम क़बूल थिए। साइमीन, ऐं अव्हां जो पंहिंजो ख़ादम यूनस भट्टी प्रोग्राम अमीद जी सॾु में ख़ुदा ताला जे कलाम मुक़दस सां गॾु अव्हां जी ख़िदमत में अॼु वरी हाज़िर थियो आहियां। साइमीन, कलाम मुक़दस खे पढ़नि ऐं ॿुधनि ते ख़ुदा ताला जी बरकत थींदी आहे ऐं असांजो ईमान वधंदो आहे। इन लाइ असांखे रोज़ाना ख़ुदा जो कलाम पढ़नि ऐं सिखणु घुर्जे ऐं उन ते अमल करणु घुर्जे, छो जो उन ते अमल सां असांजी ज़िंदगियूं तब्दील थींदियूं आहिनि, असांखे ख़ुदा ताला जी कुर्बत हासिल थींदी आहे, असां ख़ुदा ताला जी कुर्बत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघंदा आहियूं। त सामीन, अॼु असां कलाम मुक़दस मां पढ़ंदासूं। जंहिं वटि बि कलाम मुक़दस मौजूदु आहे उहो कलाम मुक़दस खोले सघे थो। मती रसूल, जेको हज़रत ईसा जो हिकिड़ो हवारी हो, उन जी मार्फत लिखियल अंजील उन जे पहिरें बाब जी 23 आयत पढ़ंदासूं। हिते कुझु ईअं लिखियलु आहे, ॾिसो हिकड़ी कुंवारी पेट सां थींदी ऐं खेसि पुटु जमंदो जंहिंखे इमानुएल सॾींदा। ख़ुदा ताला जो कलाम मुक़दस पढ़ण ऐं ॿुधनि ते ख़ुदा ताला जी बरकत थिए। आमीन। साइमीन, शुरूआति सां ई जॾहिं हिन काइनात खे ख़ुदा ताला ठाहियो हो, असांजो ख़ुदावंद यस्सू अल मसीह ख़ुदा सां गॾु हो, उहा ख़ुदा जी शबी हो, उन में ख़ुदा जी शान शौकत हुई, माना ख़ुदा जे जलाल खे असांजी दुनिया ते ज़ाहिर करणु चाहियो। हिन ॾोहनि खां भरी दुनिया जेकी तारीख़ीअ में डुबियल हुई, इन्हनि ते ख़ुदा जी मोहबत जो अज़हार करनि, इन्हनि खे ख़ुदा जी मोहबत ॾेखारण लाइ इन्हनि खे ख़ुदा ताला जी मोहबत सेखारण लाइ असांजो निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अल मसीह पान इंसानी रूप धारे इंसानी रूप वठे हिन दुनिया में अची वियो। हीअ हिकु नंढड़े बाल वांगर हिन दुनिया में आयो। उन जे हिन दुनिया में अचण खां पहिरीं ई ख़ुदा ताला पंहिंजे फ़रिश्तनि जे ज़रिए पंहिंजे मलाइकनि जे ज़रिए इहा पेशनगोई कई हुई। पंहिंजे पैगम्बरनि जे ज़रिए ख़ुदा ताला इहा पेशनगोई कई हुई। साइमीन, ख़ुदा ताला पंहिंजो जलवो ॾेखारण लाइ जॾहिं ख़ुदावंद यसू अल मसीह खे हिन दुनिया में मोकिलियो त उन खे अचण खां पहिरीं उन जे मलाइकनि ॿुधायो त उन जो नालो इमानुएल रखजो। इमानुएल जो मतिलबु आहे ख़ुदा असां सां गॾु आहे। साइमीन, असांजे ख़ुदावंद यसू अल मसीह पंहिंजे ख़ुदा ताला जी मोहबत खे, ख़ुदा ताला जे रहम खे, ख़ुदा ताला जे कहर खे, जेको कहर में धीमो आहे शफ़क़त में दाइमी आहे, असां ते ज़ाहिरु कयो हो। ऐं जेकॾहिं असां यूहन्ना रसूल जी मार्फत लिखियल अंजील 7:26 आयत पढ़ूं त हुते असां खे इहा ख़बर पइजी वेंदी त ख़ुदा ताला असां खां केस क़दुरु मोहबत करे थो। हुते वाज़ा लिखियल आहे ख़ुदा ताला असां खां एतिरी मोहबत करे थो त हुन पंहिंजे अकलोते पुट खे असां खे बख़्शे छॾियो हो। इहा आहे मोहबत जो निशान, इहा आहे मोहबत जो नमूनो जेका ख़ुदा ताला असां खां करे थो। ऐं उन नमूने खे ॾेखारण लाइ ख़ुदा ताला पान पंहिंजे फर्ज़ंद खे मोकिलियईं। ऐं असांजे ख़ुदावंद यसू अल मसीह जेको असांजो निजात ॾींदड़ आहे हुन इहा नमूनो पेश करे ॾेखारियईं। हुन मोहबत जो दर्स ॾेई ऐं उन ते अमल करे असांखे सेखारियो हो त मोहबत कीअं कबी, मोहबत कीअं करण घुर्जे। ख़ुदा ताला जी मोहबत छा आहे? हुन पंहिंजे पान में हिन दुनिया सां मोहबत करे ॾेखारे असांखे सेखारियो आहे त मोहबत कीअं करण घुर्जे। ऐं असांखे इहा बि हुकुम ॾिनो आहे कि तव्हां पंहिंजे सॼे दिलि सां, पंहिंजी सॼी जान खां, सॼी अकल सां ख़ुदा ताला सां मोहबत रखो। ऐं ॿियो इहो बि सेखारियो आहे कि ॿियनि सां बि, ॿियनि इंसाननि सां बि, ॿियनि माननि खां बि, हिन धरतीअ ते रहंदड़ माननि सां बि असां पंहिंजे जिस्म वांगर मोहबत करियूं। जीअं ख़ुदावंद यसू अल मसीह ख़ुदा ताला जी मोहबत जो नमूनो ॾिनो, हुन असांजी ख़ातिर पंहिंजी जान खे क़ुर्बान कयो। हुन कंहिं बि माण्हू खे तकलीफ़ में न ॾिठो। जंहिं माण्हू खे बि तकलीफ़ में ॾिसियो, उन जी तकलीफ़ दूर कयईं, उन खां हमदर्दी जो इज़हार कयई, ऐं उन जो अमल करे ॾेखारियो, उन जो नमूनो पेश कयई। मन असांखे ख़ुदा ताला जी मोहबत जो अमली तौर ते करे ॾेखारी हुई। जेकॾहिं असां ॿियो क्रंथियो पढ़ूं जेका ख़ुदावंद यसूल मसीह जे हिकड़े हवारी पौलूस रसूल जी मार्फत लिखियल ख़त आहे, इहा ख़त हुन क्रंथस जी कलिसिया जे नाले लिखियो हो। हिन ख़त जे चोथे बाब जी चोथी आयत असां पढ़ंदासूं। हुते कुझु ईअं लिखियल आहे, इहा ईमान नथा आननि छा लाइ त जंहिंखे हिन ज़माने जा माण्हू ख़ुदा करे मञनि था, उन ख़ुदा यानी शैतान उन्हनि जी अकल खे अंधो करे छॾियो आहे। हू नथो चाहे त मसीह जेको ख़ुदा जी सूरत आहे तंहिंजे जलाल जे बारे में ख़ुशख़बरी जी रोशनी उन्हनि ते पवे। ख़ुदा ताला जो कलाम मुक़दस पढ़ण ॿुधनि ते ख़ुदा ताला जी बरकत थी, आमीन। साइमीन, चिटो थी वियो आहे त असांजो ज़मीनी ख़ुदा यानी अबलीस शैतान नथो चाहे कि ख़ुदा ताला जो जलाल जेको ख़ुदावंद यसू अल मसीह में आहे असां ते पवे। उहो नथो चाहे असां जेको हिन ज़िंदगीअ जी रोटी आहे, छो जो ख़ुदावंद यसू अल मसीह वाज़ा तौर ते फ़रमायो आहे, जेकॾहिं असां यूहन्ना रसूल जी अंजील उन जे 10 जी 11 आयत ऐं मत्ती रसूल जी अंजील उन जो 28 बाब पढ़ूं त हुते ख़ुदावंद यसू अल मसीह वाज़ा तौर ते चई रहियो आहे कि आऊं ज़िंदगीअ जी मानी आहियां ऐं राय हक़ जी ज़िंदगी आहियां। ज़मीन ऐं आसमान जो कुल अख़्तियार मूंखे ॾिनो वियो आहे, इहा यूहन्ना रसूल जी अंजील में वाज़ा तौर ते ख़ुदावंद यसू अल मसीह फ़रमायो आहे। जेकॾहिं ज़िंदगीअ जी मानी आहे, जेकॾहिं ज़मीन ऐं आसमान जो कुल अख़्तियार ख़ुदावंद यसू अल मसीह वटि आहे, त पोइ छो न असां उन जी ॻाल्हि ते अमल कयूं। इन लाइ अबलीस हिन दुनिया जो जेको ख़ुदा आहे, जे असांखे उलझायो आहे, जेको असांखे ख़ुदा ताला जे पासे अचण खां रोके थो, जेको असांजे ज़हननि खे क़ाबू करे वरितो आहे, उहो नथो चाहे त असां यसू अल मसीह जे वेझो अचूं। छो जो जेकॾहिं असां यसू अल मसीह जे वेझो अची विया त पोइ असां पाणे ख़ुदा ताला जे वेझा बि अची वेंदासूं, पोइ असां ख़ुदा ताला जी कुर्बत में अची वेंदासूं। साइमीन, इहा ॻाल्हि जेकी आहे वाज़ा आहे त असां ख़ुदा यसू अल मसीह खे पंहिंजी ज़िंदगी में अपनाईंदासूं त ख़ुदा ताला ऐटोमेटिक असांजी ज़िंदगीअ में अची वेंदो। ख़ुदा ताला जो जलाल ख़ुदा यसू अल मसीह मां आहे। ऐं इमानुएल लफ़्ज़ जो मतिलबु आहे इहो ई आहे की ख़ुदा असां सां गॾु आहे। पर ख़ुदा खे पाण सां गॾु रखण जे लाइ ज़रूरी आहे त असां पाण सां गॾु पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदा यसू अल मसीह खे रखियूं। छो जो उहो ई हिकिड़ो घस आहे जंहिं ते हले असां ख़ुदा जो कुर्ब हासिल करे सघूं था। ऐं आसमान ऐं ज़मीन जो कुल अख़्तियार बि ख़ुदा ताला उन खे ॾिनो आहे। छो जो हुन फर्मा बरदारी कई आहे, हुन फर्मा बरदारी ॾेखारी आहे, हुन अबलीस वांगर ख़ुदा खां इनकारी न थियो आहे, हुन ख़ुदा जी फर्मा बरदारीअ में लानती मौत क़बूल कई आहे, सलीब ते चढ़े वियो आहे। ख़ुदा जी फर्मा बरदारी में हुन असांजी ख़ातिर पंहिंजी जान ॾेई छॾी आहे। जेकॾहिं असांजो निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अल मसीह असांजी ख़ातिर पंहिंजी जान न ॾे आ, असांजे ॾोहनि खे पंहिंजे कंधनि ते न खणे आ, त पोइ अॼु बा असां गिनाह जी दलदल मां ई हुजूं आ, अॼु बा असांखे निजात न मिले आ। इहो हान असां ते आहे, असां इन निजात खे हासिल कयूं था या न। साइमीन, जेकॾहिं असां अॼु ताईं हिन वक़्त ताईं इहा निजात न हासिल कई आहे, इहा निजात न वरती आहे, त पोइ हीअं टाइम आहे त असां पंहिंजी ज़िंदगियूं यसू अल मसीह जे हथनि में ॾेई छॾियूं ऐं इहा निजात हासिल करे सघूं ऐं हमेशह जी ज़िंदगीअ जा वारस थी सघूं। साइमीन, ख़ुदावंद यसू अल मसीह वाज़ा तौर ते चयो आहे की जेको बि ख़ुदा ताला ते ईमान आनींदो, जेको मूं ते ईमान आनींदो, उहो हमेशह जी ज़िंदगीअ जो वारस थींदो। साइमीन, अॼु मौको आहे असां वटि त असां हुन दायमी अज़ाब खां बचे सघूं, हुन दोज़ख खां बचे सघूं, पंहिंजे ॾोहनि खां इनकार करे, पंहिंजे ॾोहनि खां तौबा करे, पंहिंजो घस सिधो कयूं ऐं यसू अल मसीह खे क़बूल कयूं ऐं पंहिंजी ज़िंदगी उन जी तालीमात जे हेठां गुज़ारियूं। छो जो ख़ुदा ताला उन सां गॾु आहे। उन जो नालो जेको इमानुएल हो, उन जो मतिलबु इहो आहे की ख़ुदा असां सां गॾु आहे। माना जेकॾहिं यसू अल मसीह असां सां गॾु आहे त ख़ुदा ताला असां सां गॾु आहे। अॼु टाइम आहे त असां पंहिंजी ज़िंदगीअ में यसू अल मसीह खे आणे छॾियूं, असांजी ज़िंदगी इहा ज़ाहिरु करे त असांजी ज़िंदगीअ में यसू अल मसीह रहे थो, असांजे दिलि में यसू अल मसीह रहे थो, ऐं उन खे पंहिंजे दिलनि में रखण लाइ असांखे घुर्जे त उन जी तालीमात ते अमल कयूं, पंहिंजे अंदरि मोहबत पैदा कयूं, पंहिंजे अंदरि हलीमी क़ाइमु कयूं ऐं ख़ुदा ताला जा अहकाम जेका ख़ुदा ताला असांखे ॾिना आहिनि उन्हनि ते अमल कयूं। ख़ुदा ताला जे कलाम मुक़दस जे वसीले सां असांखे अॼु ख़ुदा ताला पंहिंजी बरकतनि खां मालामाल करे। आमीन। ऐं महिरबान आसमानी ख़ुदावंद, तूं जेको हिन काइनात जो ख़ालिक़ु मालिक आहीं, तुंहिंजो रबुल आलमीन आहीं, ऐं तुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां कि तूं असांजी ॿुधे थो, तूं असां ते रहम करें थो ऐं तूं असां ते पंहिंजो फज़ल करम करें थो। हींअर आऊं तोखां मिनत थो कयां की तूं असांजे ज़हननि खे खोले छॾ ऐं जेका बि मुंहिंजी आवाज़ ॿुधे रहिया आहिनि तूं उन्हनि जे ज़हननि खे बि खोले छॾ त हू तुंहिंजो कलाम सम्झी सघनि ऐं तुंहिंजो कलाम जेको आहे असांजी ज़िंदगीअ खां ज़ाहिरु थिए। तूं असांखे हिन क़ाबिल ठाहे छॾ त असांजी ज़िंदगी यसू अल मसीह सां गॾु गुज़रे ऐं यसू अल मसीह असांजी ज़िंदगीअ खां ज़ाहिरु थिए। ऐं जेकॾहिं को बीमार आहे, को परेशानी में आहे, को दुख में आहे, त तूं उन जी परेशानी, मुसीबत, दुख, बीमारी यसू अल मसीह जे सदके में दूर करे छॾ। छो जो तूं ईअं करण जी कुदरत रखे थो। इहा सभु कुझु आऊं घुरां थो तूखां यसू अल मसीह जे जलाली नाले में। आमीन।
एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफ़ा प्रोग्राम उमेद जो सॾु पेश कयो वियो। उमेद आहे त अव्हां सभिनी खे प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। साथियो, असीं चाहियूं था त अव्हां पंहिंजे ख़तनि जे ज़रिए हिन प्रोग्राम खे बहितर ठाहिण लाइ पंहिंजे क़ीमती राय सां असांखे आगाह कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि हिन प्रोग्राम जे बारे में ॿुधायो। ख़त लिखण लाइ असांजो पतो इंचार्ज प्रोग्राम उमेद 64 पोस्टबॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान। साथियो अवां इहो प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org। साथियो सुभाणे वरी साॻे टाइम साॻी फ्रीक्वेंसी ते मिलंदासूं। हाणे पंहिंजी मेज़बान नौशीन अमजद खे इजाज़त ॾिजो। ख़ुदा ताला निगहबान।